हाँ यू महापुरुष कहवे, आज मेरे आनंद भयो संत जन घर आया पावना, अरे फूली फाली मैं फिरूं ज्यों फूलारा बिछाऊं। इन वास्ते कहवे के कोई पतिव्रता नारी होती और बिनो पति हो जो को दूसरे रे साथ में इश्क बाजी करने लागियो, जिन टाइम रे मैं संत घर आया और संता ने बात सुनाई के मारे घराला है जो को मारे कहने में नहीं है। इन वास्ते महापुरुष हो आप, कोई कृपा करने आड़ी कोई गलत लक्षण पड़ियोड़ा जो को आप छोड़ो। जिन टाइम में संत कहे के थारे पति की टाइम आया करे के सामरी टाइम में मारे पति घर आया करे और पति रे हाथे एक नुगरो और आया करे, बोई दे गलत लक्षण सिखाया, शराब पीवना, गुटखा खावना, बीड़िया पीवनी, लड़ाई दंगा करना, चोरियां करना, एड़ा एड़ा खोटा कर्म करे, बोलो अब मैं उन पति रे साथ ही कर रहा हूं। इन वास्ते संत ने इतनी बात सुनाई, जिन टाइम में संतों के अब तू चिंता मत कर, उन्हें नुगरे ना उंडे में अपना आप उन बात कर दे। जिमी वो भाई आवनो हो और महाराज घर बारे निकल दस पावड़ा, हम ही उन भाई रे हम ही गया महाराज जहां पर उनके यो कांद्रे मोए वहां तो जिकने के तू आगो रे मैं बे कोई बात कहूं भाई मारे इन्हें संत ने शिष्य ने जान के हो के भाई कि नहीं कह दे मती, अब कि नहीं कह दे मती थी बात कह महाराज तो आन पाछा बैठ गया घर आगे। वो हाथ हो तो दोस्त देखो दूजोड़ पूछियो थाने महाराज कहीं कियो, ये मन महाराज कियो कि नहीं कह दे मती के, अरे कह दे मती तेन मने नहीं कह कहीं, मैं थारे हाथ हमेशा एड़ा एड़ा खान पान मद्यपान सेवन करूं और तू अब मने ही नहीं कहवे, अरे कह भाई मने कियो महाराज की नहीं कहते मती, अब मने था नहीं इति कहनी हुई। दूजोड़ो चेलो वो भाई बे दोस्त था जको बे लड़ी दी ना हरू हो गया, लड़ी दे लड़ी जू और पाचा आप रे बे कुल लक्षण नहीं लैंड छूट गई थोड़ा दिन हूं, और महाराज एक दिन आया पाचो पूछियो भाई थारे की कर है, के बाप जी तुम्हारे होने में हुर्ज उग जो मार तो उन दिनों कुल लक्षण छोटा बे लड़ी जी आपत्र मोए थे बा बात कही इन मारे कर्म कटिया है गियोरा, इन वास्ते मारे थे भरम भोंग दियो मारे आनंद होगी। जन के आज मेरे आनंद भाई वो संत घर आया पावना, अरे फूली फाली मैं फिरू मेरे फूलोरा बिछाऊना। तो कह दे के खीर खांडरा अमृत भोजन संता ने जिमावना, काना में कुंडलियां सोवे हो बंसली बजावना, चाहे भगवान कृष्ण री महिमा करूं जीव जीवी मैं गुरु महाराज संतान री आप री महिमा करूं, मारे हो जो को दुख मेट दियो आप। तो कहे इंगलू पायरो ढालू ढोली और रेशम बाण खेचावना, अरे जिन पर पड़ो राम राजा वे पंखिया भाव ढोलावना, आज मेरे आनंद भयो यूं सतगुरु आया पाऊं। तो जीवी कहे आज मेरे आनंद भयो संत आया पावना, अरे फूली फाली मैं फिरूं मेरे फूलों ना बिछावना, अड़सठ तीर्थ करोड़ जिगन फल गोमती गोमती में नावना, संता सरने मीरा बोले एक हर सरस गुण गावना। राम जी महाराज की, सोई संत शिरोमणि, सोई संत शिरोमणि, गज घंटा जन हाथी बाकर भोंगे में भर मेरा दे सत सब दारी टाके, हरिजन हरिया रूप है, हरिजन हरिराई रूप है, जग में ले अवतार पर कारज बनो धरे संत जन, ये आदमी जीवे उबार माया में नोगी रारो संगिए छोड़ो बोली आते मारे नोगी रारो
भक्ति मैये बैठ जा मारू बंदे रे छोड़े भोली आत्मा
अरे गाय
ಸಂತೆ ಕೋಟ ಸರ್ವೆ ಸಂತ ಜನಾಕಿ. ಈ ಮಹಾಪುರುಷ ಮಹಾತ್ಮ ಕೇವೆ ಕೆ ಛೋಟ ಬೌಳಿ ಆತ್ಮ ನುಗ್ರಾರೋ ಸಂಗೆ, ಅರೆ ನುಗ್ರಾರಿ ಸಂಗತಿ ಮೈ ಬೇಟ್ ಜಮಾರೋ ಭಂಗೆ. ಜಿಂ ಎಡಾ ಕೋಯಿ ಏಕ ಮಹಾತ್ಮ ಆಯಾ ಓರ್ ಏಕ ಸಮಯ ಬೇಕ್ ಲೇನ್ ಘರ ಬಾರೆ ರಮನ ವ್ಯಾ ಬೀಟೆ ಮೇ ಕೇವೆ ಕೆ ಭಾಯಿ ಕೋಯಿ ಘಟಿ ಟಂಚಾವು ಘಟಿ ಟಂಚಾವು. ಅಬ್ ಜಿಂತೆ ರೇ ಮೈ ಮಹಾರಾಜ ರಾ ಯೂ ತೋ ಉಪದೇಶ ಕೋಯಿ ಲೇ ನೀ, ಜಿಂತೆ ಮೇ ಘಟಿ ಆಳೋ ವೋ ಆಪರೋ ಟಾಂಚನಿಯೋ ಲೇ ಪರೋ ಓರ್ ಸಂಸಾರ ಮೇ ಮೇಖಲಿ ಗಾಲ್ ನ ರಮನ ಹೋಯಾ. ಕ್ಯೂ ಕೆ ಯೂ ಕೋಯಿ ಜೇ ಕೋಯಿ ಸಾಧು ಸಂತರೆ ಖನೆ ಕೋಯಿ ಬೇನ್ ಬೇಟಿ ಯಾ ಕೋಯಿ ಸಜನ ಸನೆ ಬೇಟಿ ಜೀವ ತೋ ಉನ್ನ ಜೀವ ರೋ ಕಲ್ಯಾಣ ಹೋ ಜಾಯಿ. ಮಹಾರಾಜ ಏ ಕೋಯಿ ಬಾಯಿರೆ ಘರೆ ಜ್ಞಾನ ಜಾನ ಕಯೋ ಭಾಯಿ ಘಟಿ ಟಂಚಾವು ಅಲಗ್ ಜಾಗೆ. ಜೀ ಟೈಮ್ ರೇ ಮಹಾರಾಜ ನೇ ಭಾಯಿ ಕಯೋ ಕೆ ಬಾಬಜಿ ಘಟಿ ತೋ ಚಂಚಾವಣಿ ಮಾಕೆ ದೇಖೋ ಥೋಡಿ ಘಟಿಯಾ. ಜೀ ಟೈಮ್ ರೇ ಮಾ ಬಾ ಘಟಿ ಆನ್ ದೇಖೆ ಓರ್ ಆನ್ ದೇಖಿ ಜಿನ್ ಟೈಮ್ ರೇ ಭಾಯಿ ಕೆ ಅಟು ತೋ ಪುಡಿಯೋ ಕಮ ಟೀಕೆ ನಟು ಆಟೋ ಥೋಡ ಜಾದಾ ಕಾಡೆ. ಇನ್ ವಾಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ ಥಿಯಾ ಟಾಂಸ್ ಜೋ ಜೀ ತೇ ಮೇ ಪಾಣಿ ಲೇ ನಮಾರ ಪಾಚಿ ಅವ. ಅಬ ಜೀವೀ ಮಹಾರಾಜ ಘಟಿ ಟಾಂಚನೆ ಢುಕಾ ಥೋಡಿ ದೇರ್ ತಕ ನೆ ಥಾಕಾ ತಾ ಉಡೇರಿ ಲಾಯಿ ರೇ ಮೈ ಓರ್ ಕಯೋ ಕೆ ಭಾಯಿ ತೋ ಕೋಯಿ ಆವೆ ನ ಕೋಯಿ ಬಾತ್ ಕಿ ನೆ ಉಪದೇಶ ದಿಯಾವಾ. ಯು ಮಹಾರಾಜ ನೆ ರೀ ಆಯಿ ದೇಖೋ ಬೋ ಪುಡಿಯೋ ಹಜಿಯು ಪಾಚ ಮೇಲ್ ಡುಕೋ ಜೋರು ಪಡಿಯೋ ಬೀಟೇರ್ ಮೈ ಬಾಯಿ ರೀ ತೋ ಪುಡಿ ತೋರ್ ದಿ. ಅಬ ಬೀಟೇರ್ ಮೈ ಪುಡಿ ಟೂಟಿ ಮಹಾರಾಜ ಜಜ್ ಕೆ ಬಾಯಾ ಓ ಅರೆ ಜುಲಮ ಹೋ ಗ್ಯಾ ಆಪ ಉಜಾಡ ಕರ್ ದಿಯೋ ಬಾಯಿ ರೇ. ಜಿನ್ ಟೈಮ್ ಜಜ್ ಕೆ ಹೋಯಾ ಊಂಚಾ ಅವ್ರ ಉಪರೆ ದೈ ರೀ ಆತನಿಯಾ ಬೇಬಿ ನಿಚಿ ಪಡಿ. ಅಬ ದೋ ತೋ ಉಜಾಡ ಮಹಾರಾಜ ಕರ್ ದಿಯಾ. ಅಬ ಕೇಡಾ ಬರಮ ಭಾಂಗೆ ಮಹಾರಾಜ ತೋ ಓರ್ ಖಾತಾ ಇರಮ ಹಳ ಪಡಿ ಉಡಾ ನಿಕಲೇ ಢುಕಾ ಬೀಟೇರ್ ಮೈ ಆಡೋ ಥೋಡೊ ನೀಚೋ ಹೋ ಲಾಗೋ ದೋಟೇರ ಬಚ್ಚಿ ಕ್ಯಾರ ಹಮೇತಿ ನೀಚೋ. ಅವೆ ಮಹಾರಾಜ ತೀ ನುಕ್ಸಾನ್ ಕರಿಯಾ ಓರ್ ಅಬೆ ಅಡ್ನು ಹಳಪಡಿಯಾ ಖಾತಾ ಖಾತಾ ನಾಟಾ ಜಿತೆ ಬಾಯಿ ರೇ ಗಾತಿಯಾಳಿ ಕಿಯಾಡಿ ಹೋತಿ ಆಡಿ ದಿಯೋಡಿ ಬಾಯಿ ಆಡೋ ದೇ ಪರ ಓರ್ ಬಾರೆ ಪಾಣಿ ನೆ ಗಿಯಾ. ಮಹಾರಾಜ ಖಾತಾ ಖಾತಾ ನಾಟಾ ಜಕೋ ಬಾ ಘಾಂಟಕಿ ರೇ ಮ ಆಡಿ ಓರ್ ಅಬೆ ಲಿಯೋಡಾ ಹರ್ಬಡ್ ಕರ್ತಾ ಮಹಾರಾಜ. ಅವೆ ಮಾರಗ ರೇ ಮೈ ಬಾಯಿ ಮಿಳಿ ಓರ್ ಅಬೇಡಿ ಹೋಡೋ ನಾ ಲಾಗೋ ಅವನು ಕಿಯಾಡಿ ರೋ ಬಚಿ ಬಾಯಿ ದಿ ಪಡಿಯಾ ನೀಚಾ ಬೇಡ್ ಲಾನ್ ಚೂಡ್ಲಾ ಹೋಯ್ ಫುಟ್ ಗಿಯಾ. ಬಿ ಟೈಮ್ ರೇ ಮೈ